Book 2 30
Tis
Al ristorante 2
Upahar gruhat
Un succo di mela, per favore.
Krupaya ek safarchandacha ras ana.
कृपया एक सफरचंदाचा रस आणा.
Una limonata, per favore.
कृपया एक लिंबू पाणी आणा.
कृपया एक लिंबू पाणी आणा.
Un succo di pomodoro, per favore.
कृपया एक टोमॅटोचा रस आणा.
कृपया एक टोमॅटोचा रस आणा.
Vorrei un bicchiere di vino rosso.
मला एक ग्लास रेड वाईन पाहिजे.
मला एक ग्लास रेड वाईन पाहिजे.
Vorrei un bicchiere di vino bianco.
मला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे.
मला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे.
Vorrei una bottiglia di spumante.
मला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे.
मला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे.
Ti piace il pesce?
Tula mase avartat ka?
Ti piace il manzo?
Tula gomans avartaka?
Ti piace la carne di maiale?
Tula dukrace mas avartaka?
Vorrei qualcosa senza carne.
Mala kahitari mansa shivay pahije.
Vorrei un piatto di verdura.
Mala kahi mishra bhaja pahijet.
Vorrei un piatto veloce.
Jast vel lagnar nahi ase kahitari mala pahije.
Lo vuole con il riso?
Tya sobat aplyala bhat hava ahe ka?
Lo vuole con la pasta?
Tya sobat aplyala pasta hava ahe ka?
Lo vuole con le patate?
त्यासोबत आपल्याला बटाटे हवे आहेत का?
Questo non mi piace.
मला याची चव आवडली नाही.
Il cibo è freddo.
जेवण थंड आहे.
Questo non l'ho ordinato io.
हे पदार्थ मी मागवले नव्हते.
Visita il sito www.book2.de www.book2.de per il libro e per i testi.